नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. सुरुवातीला मिळालेले कल पाहता भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार बहुतांश जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा आघाडीवर आहेत. भाजपानं 8 जागा जिंकल्या असून 83 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. संयुक्त जनता दलानं 6 जागा जिंकल्या असून 77 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रीय जनता दल आणि लोकजनशक्ती पार्टीनं प्रत्येकी 1 जागा जिंकली असून 26 ठिकाणी राजद तर 18 ठिकाणी LJP आघाडीवर आहे. काँग्रेस, MIM आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चानं प्रत्येकी 5 जागांवर आघाडी घेतली आहे. इतर 6 राज्यांमधल्या काही जागांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये नागरोटा मतदारसंघात भाजपच्या देवयानी राणा निवडून आल्या आहेत. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे डॉ आर लाल थंगलियाना, राजस्थानच्या अंता मतदारसंघात काँग्रेसचे प्रमोद जैन भाया तर पंजाबच्या तरण तारणमध्ये आपचे हरमित सिंग संधू विजयी झाले आहेत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना समाज माध्यमावर अभिवादन केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी नवी दिल्लीत त्यांच्या शांतीवन समाधीस्थळी आदरांजली वाहिली. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईत त्यांच्या घरी वार्धक्यानं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. कामिनी कौशल यांनी 1946 नीचा नगर या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. दो भाई, नदिया के पार, जिद्दी, पारस, आदर्श, आरजू, झांझर, आबरू, जेलर, नाईट क्लब हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.